पहिला इतिहास अध्याय 19। पुढे अम्मोनी लोकांचा राजा नहाश मृत्यू पावला व त्याच्या गादीवर त्याचा पुत्र बसला। तेव्हा दाविदाने मनात आणले की हनुनाचा बाप नहाश याने आपल्यावर दया केली, तशीच आपण त्याच्या पुत्रावर करावी। म्हणून दाविदाने त्याच्या बापाच्या मृत्यूबद्दल त्याचे समाधान कराव्यास जासूद पाठविले। हनुनाचे समाधान करण्यास दाविदाचे सेवक अम्मोनी लोकांच्या देशी आले। त्यावेळी अम्मोनी लोकांचे सरदार हनुनास म्हणाले की दाविदाने तुझे समाधान करण्यास लोक पाठविले आहेत, ते तुझ्या बापाविषयीची आदरबुद्धी दर्शविण्याकरिता पाठविले आहेत असे तुला वाटते काय? या देशाची पाहणी टेहळणी करून त्याचा विध्वंस करावा म्हणून त्याचे चाकर तुझ्याकडे आले आहेत, नाही काय? तेव्हा हनुनाने दाविदाच्या चाकरास पकडून त्यांचे मुंडन केले व त्यांची वस्त्रे मधोमध कुल्ल्यापर्यंत कापून टाकून त्यास घालवून दिले। त्या लोकांची कशी काय संभावना झाली हे कोणी जाऊन दाविदास सांगितले? हे वर्तमान ऐकून दाविदाने त्यांची वाटेत गाठ घेण्यास मनुष्य पाठविला, कारण त्यास मोठी लाज वाटत होती। राजाने त्यास सांगून पाठविले की तुमची दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरिहो येथे रहा, मग इकडे या। दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले, तेव्हा हनून व अम्मोनी लोक यांनी 1000 किक्कार रुपये पाठवून मेसोपटेम्या आरामसाका व सोबा येथून रथ व घोडेस्वार आणविले। त्यांनी 32,000 रथ माकाचा राजा व त्याचे लोक यास मोल देऊन बोलाविले। त्यांनी येऊन मेदबासमोर छावणी दिली। अम्मोनी लोक आपापल्या नगरातून एकवट होऊन युद्धास आले। हे ऐकून दाविदाने यवाबास योद्ध्यांच्या सर्व सैन्यासह पाठविले। तेव्हा अम्मोनी लोकांनी बाहेर पडून वेशी नजीक व्यूह रचिला। जे राजे आले होते ते मैदानात निराळे उभे होते। आपल्या मागे व पुढे व्यूह रचिला आहे हे यवाबाने पाहून इस्रायल लढवयातील निवडक शिपाई घेऊन त्यास आराम्यांसमोर उभे केले आणि वरकड लोक त्याने आपला भाऊ अभिषय याच्या हाती दिले व त्यांनी अम्मोन्यांसमोर आपली व्यूहरचना केली। तो म्हणाला, आरामी मजहून प्रबळ होऊ लागले तर तू मला सहाय्य कर, आणि अम्मोनी लोक तुझहून प्रबळ झाले तर मी तुला सहाय्य करीन। हिम्मत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढाईची शिकस्त करू, मग परमेश्वर त्याच्या मर्जीस येईल तसे करो। पुढे यवाब व त्याच्या बरोबरचे लोक आराम्यांशी युद्ध कराव्यास चालून गेले, तेव्हा ते त्याच्यापुढून पळून गेले। आरामी लोक पळून गेले हे पाहून अम्मोनी लोकही अभिषयाच्या पुढून पळून जाऊन नगरात शिरले। मग यवाब यरुश्लेमास परत आला। आरामी लोकांनी इस्रायलापुढे आपण पराजित झालो असे पाहिले, तेव्हा त्यांनी जासूद पाठवून महानदापलीकडील आराम्यास आणविले। हदरेजराच्या सैन्याचा सेनापती शोफक याच्या नायकत्वाखाली ते आले। हे कोणी दाविदास सांगितले तेव्हा त्याने अवघा इस्रायल एकत्र जुळवून व यार्देने पलीकडे जाऊन त्याचवर चढाई केली आणि सैन्य व्यूह रचिला। दाविदाने आराम्यांविरुद्ध व्यूह रचिल्यावर ते त्याजशी लढू लागले, तेव्हा आरामी इस्रायलापुढून पळून गेले। त्यावेळी दाविदाने त्यांच्या 7,000 रथावरील माणसे व 40,000 पायदळ यांचा संहार केला आणि त्यांचा सेनापती शोफक यास ठार केले। इस्रायलापुढे आपण पराजित झालो हे पाहून हदरेजराचे जे अंकित होते ते दाविदाशी सल्ला करून त्याचे अंकित झाले। यानंतर आराम्यांनी अम्मोनी लोकास सहाय्य केले नाही।